लोकांना कळत नाही राव मला काय कळत नाही. शिवाजी महाराज कुठं होते? दोन इलेक्शन नाही जिंकला तर लागलेली गेड असत.
Thank you.